समर्पिला नैवेद्य मोरया प्रेम भाव भक्ति ने विनवणी करणी ग्रहण करावा कपिलावडी ने सेवा ही तुम्ही करून घेतली जाणीव मज अंतरी म्हणून चाली नैवेद्याला सविशी रंगत करी पदार्थ जे जे नैवेद्यासे त्यावरी तुझी सत्ता तुला अर्पिता तुझेच सारे राज वाटते भक्ता भक्तिभाव जाणून अंतरीचा सेवा ही स्वीकारा कृपा करा अन्य नको काही विनवणी मोरे शरा नामदासुदे अविरत दरी विसरण कधी पडावा याच देही अनयाच डोळा साक्षात्कार घडावा मोरया साक्षात्कार घडावा मोरया साक्षात्कार घडावा